नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रारंभे डफावर थापतून तुन्या तान
डफावर थापतून तुन्या तान डफावर थापतून तुन्या तान
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
शिवरायाच गातो गुणगान संताच्या पवित्र चरणाला पवित्र चरणाला हाजीर हाजी
पवित्र चरणाला हाजीर हाजी पवित्र चरणाला हाजीर हाजी
वेरुळ गावामध्ये बाबाजी भोसल्यांना मुलगा झाला त्याचं नाव मालोजी दुसरा मुलगा विठोजी फलटणच्या निंबाळकराची मुलगी ही मालोजीला दिली आणि हे दोघही तालमीत जाऊ लागले तालमीत ठोकी दंडाला ठोकी दंडाला तालमीत ठोकी दंडाला ठोकी दंडाला कुस्तीचा नाद दोघाला नाद दोघाला या दोघांचा हा कुस्तीचा नाद पाहून त्यांच्या वडिलांनी प्रोत्साहन दिलं या दोघांनी आपली शरीर यष्टी बनवली शेजारच्या बादशाला समजताच बोलावून घेतलं दोघाला बोलावून घेतलं दोघाला घेतलं दोघाला सैन्यात भरती दोघाला भरती दोघाला जिराजी
भरती दोघाला जिराजी भरती दोघाला जिराजी
त्यावेळेला इकडे घरी उमाबाई नाराज होती कारण पोट मळा पिकला नव्हता म्हणून तिनं नवस केलं पीराला केलं पीराला नवस केलं पीराला केलं पीराला जर मजला मुलगा झाला तुझंच नाव ठेवलं त्याला तुझंच नाव ठेवलं त्याला तू आता पावनवसाला पावनवसाला जिरहाजी
पावनवसाला जिरहाजी पावनवसाला जिरहाजी
आणि काही दिवसांनी मुलगा झाला त्या मुलाचं नाव ठेवलं शहाजी दुसरा मुलगा शरीफ जी शहा शरीफ असं त्या मुलांची नावं ठेवली इकडे विदर्भामध्ये स्वतंत्र ऐश्वर्य भोगणारे लखोजीराव जाधव देशमुख हे 5000 मनसबदार होते राजा सिंदखेड ही त्यांची जागा होती वतनाची रंगपंचमीच्या सणाला पंचमीच्या सणाला आमंत्रण दिलं सर्वाला त्याच वेळेला मालोजी भोसले आपल्या छोट्याशा शहाजीला घेऊन सिंदखेड राजाला आले त्यावेळेला शहाजी राजा म्हणजे बाल शहाजी हा लखोजी जाधवाच्या मांडीवर बसला वा 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 काय नाव आपलं शहाजी काय करणार मोठ झाल्यावर घोड्यावर बसणार घोड्यावर बसून राज्यकारभार चालवणार तेवढ्यात त्या वाड्यामध्ये खेळणाऱ्या एका मुलीनं बघितलं त्या 7 वर्षाच्या मुलीनं बघितलं ती आपल्या वडिलांच्या मांडीवर कोणीतरी बसलेला आहे ती आली आणि दुसऱ्या मांडीवर येऊन बसली आणि मानेनं त्याला खुणवायला लागली की हा मुच्छर माझा बाप आहे. तो म्हणत आहे याच मुच्छरनं मला बसवलं. नाही उठत. त्यावेळेला लखोजी जाधवानं पाहिलं तो म्हणत आहे अरे 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 भांडू नका भांडू नका. आणि त्यावेळेला काय केलंय दोघांनी ताटामध्ये असणारा गुलाल उचलला आणि एकमेकाला लावला. त्यावेळेला लखोजी जाधव म्हणत आहे वा वा काय जोडा छान दिसतो. मालोजी भोसले उठून उभे राहिले आणि म्हणत आहे ऐकलं का मंडळी राजे साहेबांनी आपली मुलगी आमच्या मुलाला देऊ केली. मग मात्र लखोजी जाधवाला जाणवलं की सहजासहज आपण काही बोलून गेलो. मंडळी त्या अर्थानं आम्ही बोललो नव्हतो का. आमचा मुलगा शोभला जात नाही वाटतं तुमच्या मुलीला. भोसले त्याला बराबरीचं नातं असावं लागतं. देणं घेणं रुटी भीटी ठरल्या जातं तेव्हाच मुलगी द्यायची की नाही ते ठरलं जातं. आणि सरदाराच्या मुलीला मुलाला मुलगी द्यायला आम्ही भांग पिलेलं नाही दारू पिलेलं नाही. भोसल्यांचा अपमान झाला. शहाजीच्या धरलं दंडाला सोडलं बैठकीला. शहाजीच्या धरलं दंडाला सोडलं बैठकीला. पान सुपारी घ्या म्हणत असताना भोसले थांबले नाही पण थोडस जाणवलं बघा जाधवाला जाणवलं बघा जाधवाला. लखोजी जाधव आले आणि तडक मालोजी भोसल्याच्या मुक्कामी आले आणि म्हणत आहे भोसले सकाळी जो प्रकार झाला त्याच्याबद्दल आलो का. आमच्या मुलाला मुलगी द्यायची म्हणायला आलात. भोसले हे शोभला जात नाही तुम्हाला आणि झालात बराबरीचे तर देऊन टाकू मुलगी. आणि याच ठिकाणी त्या दोन्ही भावांनी नोकरीला राजीनामा दिला आणि वेरूळ गावी येऊन आपली शेती करू लागले. एके दिवशी प्रकार काय झाला प्रकार काय झाला. एके दिवशी प्रकार काय झाला प्रकार काय झाला. स्वप्न पडले मालोजीला. मालोजी उठा तुमच्या शेतामध्ये असणारं वारूळ उकरा. त्या ठिकाणी तुम्हाला द्रव्यानी भरलेले सात रांजण मिळतील. त्याच्यातून हत्ती घोडे खरेदी करा. वाडा बांधा. विष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. आणि जीव तुमची सून बनेल. तिच्याच पोटी महापुरुष जन्माला येईल. आपण कोण शक्ती आहात. तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी. तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी. जाग आली. विठू विठू जगदंबेने साक्षात्कार दिला. जगदंबेने साक्षात्कार दिला. जगदंबेने सांगितलं की तुमच्या शेतामध्ये असणारं वारूळ उखरा. त्याच्यातून हत्ती घोडे खरेदी करा. वाडा बांधा. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. इतकंच नाही तर त्या जगदंबेने सांगितलं की जीव तुझी सून बनेल. हिच्याच पोटी महापुरुष जन्माला येईल. अरे दादा काय रे तुझ्या डोक्यात. त्या जीवपाई आपल्याला नोकरी सोडून इथवर यावं लागलं. नाही हा जगदंबेचा साक्षात्कार आहे. हा जगदंबेचा साक्षात्कार आहे. आणि दुसऱ्याच दिवशी वारूळ उकरायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य त्या ठिकाणी द्रव्याचे सात रांजण भरलेले मिळाले. भोसल्यांनी वाडा बांधायला सुरुवात केली. हत्ती घोडे खरेदी केले. एकच नवं तर कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. शिखर शिंगणापूरला प्यायच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तलाव बांधला. त्यावेळेला बादशाकडून समजलं राजे किताब मिळला भोसल्याला, मिळला भोसल्याला जिरहाजी,
मिळला भोसल्याला जिरहाजी, मिळला भोसल्याला जिरहाजी.
त्यावेळेला हा शहाजी नुकतच कालावर काळी छटा दिसायला लागली होती. 16 वर्षाचं वय बलदंडाशा शहाजीला हा लखोजी जाधव येता जाता बघायचे आणि त्यांना वाटलं की आपल्या मुलीला योग्य वर आहे आणि म्हणून ते भोसल्यांकडे आले आणि म्हणाले, भोसले जगदंबेनं तुमचं ऐकलं, तुम्ही जिंकलात आम्ही हरलो, आमची जीव पदरात घ्या आणि म्हणून अशी नोंद मिळते की जिजाबाईचा आणि शहाजीचा विवाह झाला तो वेरूळला झाला, कारण स्वतः बादशाह लग्नाला येणार होते आणि लग्नाचा तो सोहळा पार पडत आहे. एक पाहुणा अंगण झाडी,
एक पाहुणा अंगण झाडी,
एक पाहुणा अंगण झाडी,
एक पाहुणा अंगण झाडी.
सडा रांगोळ्या दुसरा काढी,
सडा रांगोळ्या दुसरा काढी,
सडा रांगोळ्या दुसरा काढी,
सडा रांगोळ्या दुसरा काढी.
लांब केळीची पान पसरली,
लांब केळीची पान पसरली,
लांब केळीची पान पसरली,
लांब केळीची पान पसरली.
दही भाताची मूठ शोभली,
दही भाताची मूठ शोभली,
दही भाताची मूठ शोभली,
दही भाताची मूठ शोभली.
लाडू पापड नाचत आली,
लाडू पापड नाचत आली,
लाडू पापड नाचत आली,
लाडू पापड नाचत आली.
मसाला भात वांगे भात बटाटा भात आला आला राजा आला, पकवन्नाचा राजा आला. श्रीखंड म्हणती त्याला वाडा वाडा गलबला झाला. आचा थाट वेरुळ गावाला, वेरुळ गावाला जिरहाजी,
वेरुळ गावाला जिरहाजी, वेरुळ गावाला जिरहाजी.
दरबार निजामाचा भरला, दरबार निजामाचा भरला, अन मान तो पालखीचा राजाला, लखोजी जाधवाला पालखीचा मान, भोसल्यांना हत्तीचा मान, भोसल्यांना घोड्याचा मान आणि खंडागळ्याला हत्तीचा मान. खंडागळ्याचा हत्ती पिसळला, खंडागळ्याचा हत्ती पिसळला. दत्ताजी याच समय आला, दत्ताजी याच समय आला, तो दत्ताजी जाधव पिसळलेला हत्ती धरायला जात आहे. खंडागळ्याचा हत्ती पिसळलेला आहे. तो चालला असताना बाजारामधून जात असताना त्यानं एक सोंडे धरला आणि भिरकावून दिला, अशी माणसं मारत तो निघालेला आहे. भोसले म्हणत आहे, जाधव हत्ती मारायचा नाही, जाधव हत्ती मारायचा नाही. आणि दत्ताजी जाधवना हत्तीच्या सोंडेवर घाव केला, ची ची करत हत्ती धरणीवर कोसळला. भोसले म्हणत आहेत, जाधव तुम्ही तुमच्या बाहुबलातलं सामर्थ्य मुक्या प्राण्याच्या सोंडेवर दाखवलं, असेल हिम्मत तर चल या. त्यावेळेला चौकात 2 मुर्दे पडले होते. जिजाऊ माता वरून हे दृश्य बघत होती. हा हा म्हणता आपल्या दिराचा खून झाला, इथं कुणी येईल का, कोणी वाचवील का? एवढ्यात लखोजी जाधव त्या ठिकाणी आलेले आहेत. शहाजीला पाहताच लखोजी जाधवानं शहाजी चांगर वार केलेला आहे. दंडाला जखम होता, चांगर का रक्ताने भिजला आणि वरून मुलीचा आवाज आला, आबा. आणि याच ठिकाणी लखोजी जाधव आणि शहाजी भोसल्यांचं वैर सुरू झालं. सुरुवात झाली वैराला, झाली वैराला जिरहाजी,
झाली वैराला जिरहाजी.
त्यावेळेला जिजाबाऊ माता म्हणत आहे की ज्यानं माझ्या पतीच्या शरीरावर वार केले त्याचं मला तोंडही बघायचं नाही. या ठिकाणी जिजाबाऊ माता त्यांना म्हणत आहे, नाथ, माझ्या वडिलांचा जो काही प्रकार झाला त्यात माझा काही दोष नाही ना. त्या ठिकाणी शहाजी राजाला दररोज आपल्या सासऱ्याचं तोंड पाहावं लागत होत, पण त्या जिजा मातेनं आपल्या वडिलाचं तोंड एकदाही पाहिलं नाही. शहाजी राजे म्हणत आहेत की जिजाबाईलाच आपल्या वडिलाचं तोंड पाहायचं नाही तर आपण तरी इथं कशाला राहायचं, आपण दुसरीकडे जायचं. आणि त्यावेळेला शहाजी राजे अहमदनगरला आलेले आहेत. बाल सुलतानाला मांडीवर घेतला आणि बेगम साहेबा यांची जबाबदारी शहाजी राजाने घेतली आणि त्यांचा वजीर म्हणून शहाजी राजे काम पाहू लागले. त्यावेळेले अहमदनगर मध्ये जिजाबाईनं बुरानगरच्या देवीला नवस केलं. जिजा माता त्या ठिकाणी रयतेवर चाललेले अत्याचार पाहत होती. हे संपविण्याकरता मला कुणीतरी असा मुलगा दे. त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये जिजा मातेला चार मुलं झाली, चारी दगावली गेली. आणि मग नवरात्राच्या सातव्या माळेला सातव्या माळेला उजवा कौल मणी धरलेला, उजवा कौल मणी धरलेला, उजवा कौल आंबेन दिला, उजवा कौल आंबेन दिला. भवानी पावनवसाला, पावनवसाला गिरहाजी,
पावनवसाला गिरहाजी.
आणि त्या ठिकाणी अहमदनगरहून निघाले. ज्या वेळेला शहाजी राजांना समजलं, त्या वेळेला की लखोजी जाधव आपल्याला पकडण्यासाठी येत आहे, शहाजी राजांनी बाल सुलतान आणि बेगम साहेबा घेऊन माहुली किल्ला गाठला. आले ते माहुली किल्ल्याला, आले ते माहुली किल्ल्याला, माहुली किल्ल्याला. आणि त्यावेळेला माहुलीच्या किल्ल्यावर असताना जिजाबाईला त्यावेळेला दिवस गेलेले होते. जिजा माता म्हणत आहे, मी मागाल ते द्याल, अलबत आपण मागून बघा. बायकोची इच्छा पूर्ण करीत नाही तर नवरा म्हणण्याचा अधिकार काय. आपला पोशाख मला द्या, हा घ्या, जिरे टोप द्या, हा घ्या, तलवार द्या. आणि जिजा मातेनं पोशाख केला. खबरदार, खबरदार शब्द उमटला, शब्द उमटला जिरहाजी,
शब्द उमटला जिरहाजी, शब्द उमटला जिरहाजी.
त्यावेळेला शहाजी राजे म्हणत आहेत, आपले वडील आम्हाला कैद करण्यासाठी येत आहेत नाथ, त्यात माझी काय चूक? आणि शहाजी राजांनी काय केलं? एके दिवशी मध्यरात्रीला मध्यरात्रीला सोडला माऊली किल्ला, माऊली किल्ला जिराजी,
माऊली किल्ला जिराजी, माऊली किल्ला जिराजी।
रात्रभरच्या घोडा दौडीला ज्या वेळेला जिजाबाई आपल्या असल्या गर्भावस्थेत सुद्धा घोड्यावर बसली, मग त्यावेळेला गर्भातल्या बाळाला तकलीफ झाली असेल ना, पण ती म्हणाली, बाळा तुझी आई तुला गर्भातच घोड्यावर बसायचं शिक्षण देत आहे, कारण इथून पुढे तुला अशीच घौडदौड करावी लागणार, म्हणूनच तुझी आई तुला गर्भात घोड्यावर बसवायचं शिक्षण देत आहे, बाळा मला माफ कर। शाहिरानं साज चढविला, शाहिरांना साज चढविला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, आज गातो शिवरायाला, ऐका जरा पुढील चौकाला, ऐका जरा पुढील चौकाला, शाहीर विजय गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जिरहाजी,
गातो पोवाड्याला जिरहाजी, गातो पोवाड्याला जिरहाजी, गातो पोवाड्याला जिरहाजी, गातो पोवाड्याला जिरहाजी, गातो पोवाड्याला जिरहाजी।
शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, आज गातो शिवरायाला, आज गातो शिवरायाला, शाहीर विजय गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जिरहाजी,
गातो पोवाड्याला जिरहाजी, गातो पोवाड्याला जिरहाजी।
रात्रभरच्या घोडा दौडीला, रात्रभरच्या घोडा दौडीला, घोडा दौडीला, त्यावेळेला जिजा माता रात्रभर घोड्यावर घौडदौड करत आहे। शहाजी राजे विचार करत आहे जिजा मातेलाही बरोबर नेणं, पण त्यांना वाटलं की अशा स्थितीमध्ये तिला बरोबर घेऊन जाणं शहाजी राजांना योग्य वाटेना, म्हणून जुन्नरला ठेवून जिजाला, जुन्नरला ठेवून जिजाला, ठेवून जिजाला शहाजी ते गेले विजापूरला, गेले विजापूरला जिरहाजी,
गेले विजापूरला जिरहाजी, गेले विजापूरला जिरहाजी।
त्यावेळेला शहाजी राजे विजापूरला निघून गेले, इकडे लखोजी जाधव पाटला गावावर होतो होता, वेडा दिला जुन्नर गावाला, जुन्नर गावाला वेडा दिला, जुन्नर गावाला, जुन्नर गावाला, दरवाजात लखोजी आलेला, खबरदार खबरदार शब्द उमटला, शब्द उमटला जिरहाजी,
शब्द उमटला जिरहाजी, शब्द उमटला जिरहाजी।
हा आवाज कुणाचा होता? त्या जिजा मातेचा। आपल्या बापावर तलवार घेऊन जाणारी ही जिजाऊ मा साहेब तिला पाहताच मुलगी नव्हे देवी साकार, मुलगी नव्हे देवी साकार, असा होऊन साक्षात्कार, जाधवराव झाले बगगार, जाधवराव झाले बगगार, हातातली गळली तलवार, हातातली गळली तलवार, प्रेमाचा फुटला पाझर, दाटला उर जिरहाजी,
दाटला उर जिरहाजी, दाटला उर जिरहाजी।
मुली साठी आणि बुद्धी नाटी म्हणतात, त्यात काही खोटं नाही, मी तुला घेऊन जात आहे मुली, चल आबा आबा। हे तुम्ही बोलता एवढं जर तुमचं प्रेम आहे तर जाधव आणि भोसल्यांचं वैर का पोरी? जीवात जीव असेपर्यंत ते संपणार नाही। लखोजी जाधवानी त्यावेळेला कमरेचा घसा काढला आणि म्हणत आहे, तुला जर मुलगा झाला तर देवडाचा आशीर्वाद सांग माझा नाथवाला। आणि लखोजी जाधव निघून गेले। इकडं रात्रभर जिजा माता तळमळत आहे, विश्वासरावच्या तोंडाचं पाणी पडालं। तो म्हणत आहे, जगदंबे हवा असेल तर माझा प्राण घे जगदंबे, पण बाळाला वाचव, बाळाला वाचव। एवढ्यात एक अर्धवट वयाची बाई पळत आली आणि ती काय म्हणत आहे, ऐकलंस का, ऐकलंस का, राणी साहेब आणि मुलगा सुखात आहे, राणी साहेबाला मुलगा झाला मुलगा। एके काळी सह्याद्री हसला अनंत्याला कसला, अनंत्याला कसला। एके काळी सह्याद्री हसला अनंत्याला कसला, अनंत्याला कसला। शिवनेरीत बाळ जन्मलान, शिवनेरीत बाळ जन्मलान, मुलगा झाला जिजा मातेला, जिजा मातेला जिरहाजी,
जिजा मातेला जिरहाजी।
आया बाया म्हणत आहे, राणी साहेब काय नाव ठेवायचं बाळाचं?
शिवाजी ठेवा नावाला, ठेवा नावाला जिरहाजी,
ठेवा नावाला जिरहाजी, ठेवा नावाला जिरहाजी।
भटजी बुवा भविष्य सांगायला बसलेले आहेत। ते म्हणत आहेत, जगामध्ये या मुलाचं नाव होईल चंद्र आणि सूर्य असेपर्यंत या मुलाची कीर्ती राहील। जिजा माता म्हणत आहे, भटजी बुवा दक्षिणेच्या अपेक्षेनं काहीतरी बोलू नका। नाही राणी साहेब, मुलाची जन्म वेळच अशी आहे की दक्षिणेच्या अपेक्षेनं आम्ही काही सांगत नाही। आणि अशा रीतीने या हिंदवी स्वराज्याच्या राजाचा जन्म झाला। मंडळी या शिवाजी महाराजांबद्दल एका तासाच्या पोवाड्यामध्ये सांगणारी गोष्ट नाही। अरे जसं रामायण आहे रामायण, तसं ते शिवायण आहे। पण माझ्या अल्पबुद्धीला जे सुचलं, जे माझ्या स्मरणात राहिलं, तेच मी आपणा समोर सादर करत आहे। या शिवाजी राजाच्या जीवनातले काही बालपणातले प्रसंग त्यावेळेला शिवाजी राजे हे बेंगलोरच्या मुक्कामाला होते आणि शहाजी राजाला म्हणत आहेत, आबासाहेब आम्ही बेंगलोर पाहायला जाऊ। वा राजे, कोण कोण जाणार आहेत? मी, संभाजी आणि व्यंकोजी। आणि शिवाजी राजे बेंगलोर पाहायला गेलेले आहेत। एक कसाई त्याच समयाला, त्याच समयाला, एक कसाई त्याच समयाला, त्याच समयाला, गाईला ओढत चालला, गाईला ओढत चाललान। एक कसाई त्या गाईला ओढत चाललेला आहे, एक ब्राह्मण त्याच्या पाया पडत आहे। आमच्या धर्माची आई तिला कापू नका हो, आमच्या धर्माची आई। पण त्या कसायानं ब्राह्मणाला ढकलून दिलं। गर्दी लोकांची होती पण कुणी सोडू शकत नव्हता। आणि तो कसाई त्या गाईला ओढत चाललेला आहे। हे कळता बाळ शिवाजीला, बाळ शिवाजीला, हे कळता बाळ शिवाजीला, बाळ शिवाजीला, शिवराय धावत गेला, शिवराय धावत गेला, कमरेची तलवार काढली आणि चट दिशी कसायाची गर्दन उतरून टाकली आणि त्या ठिकाणी गायीचा सांभाळ केला. हा हा म्हणता ही वार्ता जिजा मातेला समजली. माझ्या शिवबानं गायीचं रक्षण केलं, माझ्या शिवबानं धर्माचंही रक्षण करावं असं जिजाबाईला वाटत होत. त्यावेळेला त्या दरबारामध्ये एकीकडे वेद चालायचे, मंत्र बोलले जायचे, तर दुसरीकडे नर्तकी नाच करायची. एकदा बैठकीला असताना व्यंकोजी म्हणत आहे, शिवाजी राजे बाई कशी नाचती बघायला येता? बाई कशी नाचती पहिल्यांदा शिवाजी राजाला पाहायला मिळत आहे आणि चोरून पडद्यावरून बाईचा नाच बघायला बसलेले आहेत. जवळ जवळ मध्यरात्र उलांडली, जिजाबाईच्या गप्पा आटोपल्या. येऊन पाहते तर मुलं झोपलेली नाही. कोण आहे तिकडं? चारी बाजून माणसं पळत आली. शिवाजी संभाजी आणि व्यंकोजी कुठं आहेत? बैठकीमध्ये नाच गाणं चाललंय ना, तिकडे गेले काय? नाच गाण्याला आतमध्ये गेलेले? नाही नाही, पडदे अडून बघत आहे. बोलून आणा त्यांना. शिवाजीला संभाजीला आणि व्यंकोजीला बोलवलं. शिवाजीला समोर पाहताच मासाहेब लालबुंद झाल्या, एकच काना मागे लगावली. कुठं गेला होतात राजे?
बाई कची नाचती बघायला चला म्हणून मी गेलो.
बाई नाचलेली बघायला गेलात, उद्या आम्ही नाचायला लागलो तर बघणार का? दुसरी गालात लगावली. त्यावेळेला तुकाबाई मधीच बोलली, राजाच्या मुलांना नाही बघायचं तर कुणी बघायचं? लहान असल तरी बाई त्याला मुजरा करते. नाही, हे या घरात नसलं पाहिजे, कारण ज्या घरात मुलं लहानची मोठी होतात त्या घरात वागणूक कशी असावी? कारण पालकाचंच अनुकरण मुलं करत असतात. शहाजी राजे म्हणत आहे, वा वा वा, लग्नाचा खर्च तर खूपच झाला. जास्ती झाला का? नाही, जास्ती का केला नाही म्हणतो मी. जाऊ द्या, हे नाच गाणं आम्हाला आवडतं, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पुण्याला जा. जाते, स्वारीला माझं म्हणणं पटत नसेल तर आम्ही पुण्यालाही जाऊ. पाहूया संभाजी मोठा होतो का शिवाजी मोठा होतो. बोलावून घेतलं दादोजीला. बोलावून घेतलं दादोजीला, घेतलं दादोजीला. दादोजी, आम्ही पुण्याची जहागिरी शिवाजीला देत आहोत. त्यावेळेला शिवाजी राजाचं लग्न झालं. पुण्यामध्ये येताच पुण्यातले बाल मंडळी म्हणत आहे, का राजे आपण एकट्यानीच मजा मारली का? आम्हाला नाही बोलवलं. आणि त्याच वेळेला शिवाजी राजे आपल्या मित्रांसमोर बसले असताना बाल मित्र म्हणत आहे, चला राजे आपण फेरफटक्याला जाऊन येऊ. घोड्यावर स्वार समय आला. स्वार समय आला. इतक्यात आवाज आला, राजे थांबा, राजे थांबा. राजानं माग वळून पाहिलं आणि घोड्याचा लगाम खेचला. 10 पावलावर असणारे राजाचे सैनिकही थांबले गेले. राजांनी दुरून पाहिलं, एक साठी ओलांडलेला म्हातारा पळत येताना राजांना दिसला. पळता पळता तो पुन्हा पडलेला आहे, पुन्हा उठून चालायला लागलेला आहे. राजांच्या जवळ येताच तो म्हणत आहे,
राजा मी खलास झालो रे, राजा मी खलास झालो.
नरडता सांगा काय घडलं ते.
माझी तरणी बाण पोरगी पाण्याला गेली होती, पाण्याला गेली होती, पण दिवसा ढवळा त्या निचाना माझ्या पोरीची आबरू रुटली. राजा मी खला झालो रे.
कोण आहे?
कुंपणानं शेत खाल्लं रे बाबा, कुंपणानं शेत खाल्लं.
कोण आहे? गावचा पाटील. हे साजी, उद्या रांजाला जा आणि पाटलाला आमच्या समोर दरबारात हजर करा. हे साजीला आज्ञा मिळताच प्रणाम केला राजाला. प्रणाम केला राजाला, केला राजाला, आणि साजी रांजात आला. जाऊन भेटे पाटलाला, भेटे पाटलाला जी राजी जी,
भेटे पाटलाला जी राजी जी, भेटे पाटलाला जी राजी जी.
त्यावेळेला पाटील झुलत्या झोपाळ्यावर बसलेला होता. एसाजीला पाहताच पाटील म्हणताय, कोण आहे? मी एसाजी. कालच काहीतरी तक्रार आली आहे म्हणे तुमची राजाकडं. अरे जा आणि जाऊन सांग तुझ्या राजाला की अजून तुझी नाळ वाळली नाही. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नव्हे. पाटलानं जे करील ते गावानं सहन केलं पाहिजे. आणि राजाला सांग तुम्ही यात लक्ष घालू नये. एसाजी आल्या पावली परत आला आणि आलेला वृत्तांत शिवाजी राजाला सांगितला, त्या बाल शिवाजीला. बाल शिवाजी म्हणता, हे साजी, कमरेची तलवार का शोभेला होती का? 40 घोडे स्वार बरोबर न्या आणि रांजाला मुसक्या बांधून उद्या दरबारी आमच्या समोर हजर करा. हे साजीला आज्ञा मिळताच हे साजी रांजात आला. पकडलं त्यानं पाटलाला, त्यानं पाटलाला. त्याला पुण्याला. इकडे पुण्यामध्ये काय झालेलं आहे? रात्रभर राजाला झोप येईना की उद्या या पाटलाचं काय करायचं. सकाळ होताच स्नान झाल्यानंतर राजांनी पोशाख केला, जिजामातेचं दर्शन घेतलं, जगदंबेचं दर्शन घेतलं. जिजामाता म्हणत आहे, राजे सणासुदीचे कपडे आज घातलेले आहेत, काय भेद आहे? मा साहेब आमच्या बरोबर दरबारी चला म्हणजे कळेल. कुणालाच काही माहीत नव्हतं आणि दरबार भरला. दरबारासमोर तो रांजाचा पाटील उभा केलेला आहे. त्यानं पाहिलं, जिजामातेला पाहताच तो म्हणत आहे, जिजाऊ मासाहेब प्रणाम, दादोजी प्रणाम, शिवाजी राजे प्रणाम. राजांनी पाहिलं की कालपर्यंत मगरुरीनं बोलणारा हा पाटील आज मला प्रणाम करत आहे. राजांनी नुसतं नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि रामजीला म्हणत आहे, काय रामजी, हाच का रामजी, हाच का तो? हो, यानच यानच यानच. या निच्यानं माझ्या मुलीची इज्जत लुटली, या निच्याला खलास करा. का पाटील, रामजी सांगतो ते बरोबर आहे का? मला गोमुदेत न्याय मिळावा. पाटील, तुम्हाला न्याय मिळेल, पण ज्या मुलीवर तुम्ही बलात्कार केलात, जिचं सर्वस्वी लुटलं, ती जर तुमच्या बद्दल आज काही बोलत असेल तरच तुम्हाला न्याय मिळेल. नाही, ती या जगामध्ये नाही. मग पाटील, तुम्हाला न्याय मिळणार नाही. हे साजी, पाटलाला मुसक्या बांधा, हात पाय तोडा, गाढवावर बसवा आणि रांजाला पाठवा.
आणि मंडळी, हीच ती बाल शिवाजीनं वयाच्या 14व्या वर्षी दिलेली कठोर शासन राजाच्या पाटलाला. तेव्हा जिजाबाईला वाटलं, दादोजी म्हणत आहे, मा साहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, आपला शिवबा खरा राजा शोभला. आणि खर तर आई आपल्या मुलाला घडवत असते. या जिजा मातेनं पहिल्यापासूनच शिवाजी राजावर संस्कार केले. या शिवाजीनं मावळे कसे एकत्र केले की ज्या वेळेला तोरणा किडला घेतला त्यावेळेला शिवाजी राजे विचार करत होते, गड जिंकला पण जिंकलेल्या गडाचं संरक्षण केलं पाहिजे, आपली तरी सुरुवात आहे. नुसतीच फौज असून चालत नाही, ती टिकवण्याकरता द्रव्यही लागत असत, आणि आपली तरी सुरुवात आहे. शिवाजी राजे विचार करत असताना जिजाऊ मासाहेब त्या ठिकाणी आल्या आणि म्हणत आहे, शिवबा कसल्या विचारात आहात, गड जिंकला पण जिंकलेल्या गडासाठी हे घ्या, काय दिलं मा साहेबांनी, काय दिलं मा साहेबांनी, मा साहेबांच्या स्वतंत्र खर्चा करता जी रक्कम मा साहेबांना दिली जात होती त्या मोहरा किती होत्या, 1,25,000. स्वातंत्र्याकरता आपल्या मुलाला ताकद निर्माण करणारी ही जगातली पहिली माता आहे, आणि ती आहे जिजाऊ मासाहेब. राजांनी घट्ट पाय धरले. ओ शोभा, तुम्ही माझ्या हृदयात होताना तेव्हापासून वाटायचं की हिंदवी स्वराज्य निर्माण करावं, या प्रजाजनाचं रक्षण करावं, आणि हे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे, हे निभवायचं आहे. अशा प्रकारे या शिवाजी राजाचं बालपण घडलं. शिवाजी राजानं मावळे कसे एकत्रित केले त्या मुंगा पाहून, एका किड्याला हजारो मुंग्या लटकलेल्या पाहून, त्या किड्याच्या मुंग्याच्या पासून त्यांनी ती प्रेरणा घेतली की एवढा मोठा किडा त्याला हजारो मुंग्या लटकलेल्या आहेत, पण एवढा मोठा किडा त्या घेऊन चाललेल्या आहेत, या का नेऊ शकतात, ते त्या संघटित आहेत. आम्ही जर आमचे हेवे दावे विसरून हे 12 मावळे एकत्र केले तर ही मोंगली सत्ता उलटून टाकायला वेळच लागणार नाही. ही प्रेरणा शिवाजी राजानं घेतली. या शिवाजीचा आदर्श प्रत्येकानं घ्यावा. अरे आपल्या प्रत्येक मातेनं जर आपल्या मुलाला शिक्षण दिलं नाही शिवाजी, पण त्या शिवाजी सारखा का होईना मुलगा तो आजच्या युगामध्ये होऊ शकतो. आज माझ्या अल्पबुद्धीला जे आलं ते मी शिवाजी राजांबद्दल गायलं. यामध्ये काही चुका उणीवा असतील तर उदार अंतकरणानं क्षमा करावी. या शिवाजी राजांचं बद्दल आज मला जे काही गायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, राहुरी तालुक्याला आज गातो शिवरायाला, आज गातो शिवरायाला. शाहीर विजय गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जी राजी जी, गातो पवाड्याला.